里。जयो राधा माधव कुंज बिहारी, गोपी जन वल्लभ गिरिवर धारी, यशोदा नंदन ब्रज जन रंजन, यमुना तीरावन चारी, यमुना तीरावन चारी, जयो राधा माधव कुंज बिहारी, जयो राधा माधव कुंज बिहारी, जय श्रील प्रभुपाद की, श्रीमद्भागवत महापुराण की जय। श्रीमद्भागवतम स्कंद क्रमांक 9, अध्याय क्रमांक 5, श्लोक क्रमांक 7। तत्वतेजसा धर्ममयेन संहृतम तम प्रकाशः च दृश महाआत्मनाम दुरत्यय ते महिमा गिराम पते त्वत्रूपम् एतत् सत् असत् पर अवरम् त्वत्तेजसा धर्ममयेन संहृतम् तत्त्वेजसा धर्ममयेन संहृतम् तमः प्रकाशश्च दृशो महात्मनाम् तमः प्रकाशश्च दृशो महात्मनाम् दुरत्ययस्ते महिमा गिरां पते दुरत्ययस्ते महिमा गिरां परे त्वद्रूपमेतं सत् असत्परावरम् त्वद्रूपम् एतत् सत् असत्परावरम् त्वत्तेजसा धर्ममयेन संहृतम् तमः प्रकाशश्च दृशो महात्मना दुरत्ययस्ते महिमा गिरां पते त्वद्रूपम् एतत् सत् असत् परम् अवरम् त्वत्तेजसा धर्ममयेन संहृतम् तमः प्रकाशश्च दृशो महात्मना दुरत्ययस्ते महिमां गिरां पते त्वद्रूपमेतत् सत् असत्परावरम् त्वद तेजसा तुमच्या तेजाने धर्ममयेन धर्ममय संहृतम नाहीसा तम अंधकार प्रकाशच प्रकाशही दृश प्रकाशाचा महाआत्मनाम महात्म्यांचा दुरत्तय उल्लंघन करून जाण्यास कठीण ते तुमचा महिमा महिमा गिराम पते हे वाणीचे पती एतत हे सत असत प्रकट अप्रकट पर अवरम उत्कृष्ट किंवा निकृष्ट. अनुवाद आणि तात्पर्य श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा. हे वाचस्पते तुमचे धर्ममय तेज विश्वातील तमाचा नाश करीत असून थोर महात्म्यांच्या ज्ञान प्रकाश प्रस्थापित करीत आहे. तुमच्या तेजाहून श्रेष्ठ असे काहीही नसून सर्व प्रकट अप्रकट स्थूल सूक्ष्म श्रेष्ठ कनिष्ठ ही सर्व तुमचीच विविध रूपे असून तुमच्या तेजामुळे ती प्रकट होत असतात. तात्पर्य, या भौतिक जगात तेज अथवा प्रकाश नसला तर कोणाला काहीच दिसणार नाही. या विश्वातील प्रकाश पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची मूळ दृष्टी असणाऱ्या सुदर्शन चक्रापासून अग्नीतील प्रकाश तत्वाचा उगम सुदर्शनापासून होतो. तसेच ज्ञानाचा प्रकाश देखील सुदर्शनापासूनच येतो. कारण श्रेष्ठ कनिष्ठ असा वस्तूमधील भेद आपण सुदर्शनाच्या प्रकाशामुळेच करू शकतो. साधारण लोक दुर्वास मुनी समान बलशाली योग्याला अतिशय श्रेष्ठ समजतात. परंतु जेव्हा अशा व्यक्तीच्या मागे सुदर्शन चक्र लागते तेव्हा आपल्याला त्याची खरी ओळख पटते. त्याने भक्तांशी कसा व्यवहार केला आणि तो किती निकृष्ट आहे याची प्रचिती येते. ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमाओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वांछाकल्पतरुभ्यस्य कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. त्वत्तेजसा धर्ममयेन संवृतम तमः प्रकाशस्य दृशो महात्मनाम दुरत्तयस्ते महिमाम गिरामपते. त्वत् रूपम एतत् सत असत पर आवरम। हे वाचस्पते, तुमचे धर्ममय तेज विश्वातील तमाचा नाश करीत असून थोर महात्म्यांचा ज्ञान प्रकाश प्रस्थापित करीत आहे। तुमच्या तेजाहून श्रेष्ठ असे काहीही नसून सर्व प्रकट अप्रकट स्थूल सूक्ष्म श्रेष्ठ कनिष्ठ ही सर्व तुमचीच विविध रूपे असून तुमच्या तेजामुळे ती प्रकट होत असतात। या ठिकाणी सुदर्शन चक्राची स्तुती या ठिकाणी आपण पाहतोय। या अनेक श्लोकांच्या मध्ये आता सुदर्शन चक्राची जी काही स्तुती आहे ही वेगवेगळ्या श्लोकांच्या मध्ये फार सुंदररित्या करण्यात आलेली आहे की सुदर्शनांचं महात्म्य काय। आपल्या सर्वांना माहिती आहे सुदर्शन चक्र हे भगवंतांच्या हातामध्ये आहे आणि निश्चित भक्तांच्या संरक्षणासाठी आहे आणि भक्तांच्या संरक्षणासाठी भगवंत त्या चक्राचा वापर करत असतात। श्री राधा गोविंद देव भगवान की शिल प्रभुपाद की जय। आपण पाहतो इथे की शिल प्रभुपाद देखील तात्पर्यामध्ये फार सुंदर वर्णन करतात की सुदर्शन कोणकोणत्या गोष्टीचा उगम आहे आणि मग प्रभुपाद इथे स्पष्ट म्हणतायत सुदर्शनाच्या बाबतीमध्ये की या भौतिक जगात तेज अथवा प्रकाश नसला तर कोणाला काहीच दिसणार नाही आणि या विश्वातील प्रकाश पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची मूळ दृष्टी असणाऱ्या सुदर्शन चक्रापासून उत्पन्न होतो। या जगातला जो प्रकाश आहे हा प्रकाश देखील सुदर्शनांच्या पासूनच येतो आणि पुढे म्हणतात सूर्य चंद्र आणि अगतील प्रकाश तत्वाचा उगम हा सुदर्शनांच्या मुळेच उत्पन्न होतो। तर आपण पाहतो की जसं आता या ठिकाणी सर्वच उजेड आहे प्रकाश पडलेला आहे तर रूपात वर्णन करतायत की हा प्रकाश देखील सुदर्शनामुळेच निर्माण झालेला आहे कारण सुदर्शनाचं जे तेज आहे हे चंद्र सूर्यामध्ये आणि या चंद्र सूर्यांच्यामुळे हा प्रकाश आपण पाहतो। याचा अर्थ हा सर्व प्रकाश सुदर्शनामुळे आलेला आहे। तर आज आपण प्रकाश ह्या विषयावरती चर्चा करू की जसं या संपूर्ण वास्तूमध्ये प्रकाश पडलेला आहे म्हणून वास्तूतील एक एक गोष्टी आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत। जसं झाड दिसतं बाहेरचं, खिडकी दिसते, खुर्च्या दिसत आहेत, टेबल दिसत आहेत, बसलेले भक्त दिसत आहेत, इतके सुंदर भगवंत आपल्याला दिसत आहेत आणि जर अचानक जर अंधकार केला तर काहीच कोणीही एकमेकाला दिसणार नाही, केवळ प्रकाश आहे म्हणून आपण एकमेकांना पाहतोय। तर प्रकाश या एका विषयावरून माझ्या मनात एक असा विषय आला की दिसणं हे प्रकाशावरती अवलंबून आहे, एखादी वस्तू दिसणं हे प्रकाशावरती अवलंबून आहे। जर प्रकाशच नसेल तर वस्तू दिसणार नाही। तसं आज आपण प्रत्येक जण भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि भगवंतांना पाहण्यासाठी मग कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे की मग भगवंताला प्रकाशित करायला पाहिजे की आपल्या हृदयाला प्रकाशित करायला पाहिजे। आणि म्हणून जर जोपर्यंत पण हृदयाला प्रकाशित करत नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला दिसू शकणार नाहीत। आज आपण हृदयाला प्रकाशित कसं करावं याबद्दल चर्चा करूया कारण जर हृदय प्रकाशित झालं तर निश्चितपणे भगवंत आपल्याला दिसू शकतात। म्हणून आपण पाहतो की वैदिक ग्रंथांच्या मध्ये दोन गोष्टींचं हे वर्णन करण्यात आलं, गीता असेल भागवत असेल, की हृदयाला प्रकाशित का करायचंय आणि कशा पद्धतीने करायचंय हे दोन प्रश्न। आणि जेव्हा आपण हृदयाला प्रकाशित का करायचं आहे हा प्रश्न जेव्हा पाहतो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भागवतामध्ये असेल, भगवद्गीतेमध्ये असेल, अनेक श्लोकांमध्ये मिळतं की का बरं हृदयाला प्रकाशित करायची गरज आहे। कारण जोपर्यंत हृदय प्रकाशित होत नाही तोपर्यंत भगवंत हे दिसणार नाही आहेत कारण आपण स्वतः या भौतिक जगामध्ये या हृदयामध्ये अनंत वासना आसक्ती घेऊन बसलेलो आहोत। या त्रिगुणांच्या अधीन आहोत आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये अंधकार आहे. भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये फार सुंदर वर्णन येतं, जिथं स्वतः भगवान श्री कृष्ण उद्धवांना उपदेश देताना म्हणतायत की दोन प्रकारचे जीव असतात, एक आहे मुक्तजीव आणि दुसरा आहे बद्धजीव. आणि बद्धजीव म्हणजे कोण, की जो या भौतिक जगामध्ये अडकलेला आहे, भोगवासनेमध्ये अडकलेला आहे, आसक्तीमध्ये अडकलेला आहे, त्याला म्हटलेला आहे बद्धजीव. आणि ह्या बद्धजीवाचं वर्णन करताना भगवान श्री कृष्ण म्हणतायत, देवाधिने शरीर अस्मिन गुणभावेन कर्मणहा वर्तमानो बुधस्तत्र कर्तास्मिती निबद्धते. कर्तास्मिती निबद्धते याचा अर्थ काय, भगवान श्री कृष्ण वर्णन करतायत, देवाधिने शरीरे अस्मिन गुणभावेन कर्मणहा, बुद्धिहीन व्यक्ती स्वतःला शरीर समजतो आणि स्वतःला शरीर समजून गुणांच्या प्रभावाखाली तो कार्य करत असतो. सत्वगुण असेल, रजगुण असेल, तमोगुण असेल, या गुणांच्या प्रभावाखाली कार्य करीत असताना कर्ता स्मिती निबद्धते, की स्वतःला प्रत्येक कार्याचा कर्ता समजतो, की हे मी केलेलं आहे, हे मी केलेलं, हे माझ्यामुळे झालेलं आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीने जेव्हा तो स्वतःला कर्ता स्मिती निबद्धते, म्हणजे मी प्रत्येक गोष्टींचा कर्ता आहे असं तो समजतो, याचाच अर्थ तो या भौतिक जगामध्ये बद्ध झालेला आहे. आणि म्हणून हा जेव्हा भागवतातला श्लोक आपण पाहतो, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवांना उपदेश करताना काय म्हणतात, कर्ता स्मिती निबद्धते, म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्वतःला कर्माचा कर्ता समजतो. आणि बरोबर भागवतातल्या याच श्लोकाला अनुसरून भगवद्गीतेतला दुसरा श्लोक आहे, प्रकृते क्रियमाणानी गुरे कर्माणी सर्वशहा अहंकार विमूढात्मा कर्तारमिती मन्यते, की प्रकृतीच्या गुणाच्या अधीन राहून कार्य करत असताना व्यक्ती स्वतःला काय समजतो, मीच प्रत्येक गोष्टीचा कर्ता आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी पाहतोय की जेव्हा व्यक्ती स्वतःला प्रत्येक गोष्टीचा कर्ता समजतो, की हे माझ्यामुळे झालेलं आहे किंवा मी इथला अधिकारी व्यक्ती आहे, तेव्हा तो या भौतिक जगातला बद्ध आहे हे आपण ओळखून जायचं. आणि म्हणून अशी उदाहरणं आपल्याला महाभारतामध्ये देखील पाहायला मिळतात. दुर्योधनाचं उदाहरण असेल, कालच दंडकारण्य पुरुणी फार सुंदर वर्णन केलं. मग दुर्योधनाचं उदाहरण असेल किंवा शिशुपालाचं उदाहरण असेल, की या लोकांनी कधीही भगवंतांचं राज्य किंवा भगवंतांची सत्ता स्वीकार केलेली नाहीये, हे नेहमी भगवंताच्या विरोधातच वागले. महाभारतामध्ये वर्णन येतं, स्वतः भगवान श्री कृष्ण अर्जुनाकडे शांतीदूत म्हणून देखील गेलेले होते आणि त्याच दुर्योधनानी, ज्या दुर्योधनाकडे शांतीदूत म्हणून गेलेले आहेत, त्या दुर्योधनानी भगवंतांना पकडण्याचा प्रयत्न केला. आता विचार करा, दुर्योधन किती मूर्ख असेल की भगवंतांना पकडणे इतकी साधी गोष्ट आहे का. आज भगवंताचं वर्णन आपण जर विराट रूपामध्ये जर करायचं म्हटलं, भगवंतांचे असंख्य बाहू, भगवंतांची अनंत मुख, आणि या संपूर्ण विराट रूपामध्ये भगवंतांचं वर्णन काय येतं, की पहाड म्हणजे भगवंतांचे अस्थि आहेत, नद्या म्हणजे भगवंतांच्या शरीरातल्या रक्तवाहिनी आहेत. तर अशा एवढ्या मोठ्या रूपाला दुर्योधन कसा बांधू शकेल, पण तरीही दुर्योधन विचार करत होता की मी भगवंतांना बांधेन, ही त्याची मूर्खता होती. का, कारण कर्ताहर्मिती मन्यते, कारण प्रत्येक गोष्टीचा कर्ता तो स्वतःला समजत होता. आणि यासाठी आपण पाहतोय की जेव्हा ही अशी भावना असते तेव्हा व्यक्ती हा या भौतिक जगामध्ये बद्धच राहतो, त्याचं हृदय लवकर प्रकाशित होत नाहीये. आणि म्हणून जोपर्यंत हृदय प्रकाशित होत नाहीये, कारण हृदयामध्ये कर्तापणाची जी काही गोष्ट आहे किंवा जो भाव आहे तो निघून जात नाही, तोपर्यंत व्यक्तीचं हृदय प्रकाशित होत नाही. आणि याच्या उलट भागवतामध्ये सुंदर वर्णन येतं की ज्या व्यक्तीचं हृदय प्रकाशित झालेलं आहे किंवा जो व्यक्ती आत्मसाक्षात्कारामध्ये स्थिर झालेला आहे, त्या व्यक्तीचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण उद्धवांना सांगतायत 11व्या स्कंदामध्ये, न स्तुवित न निंदेत वदतो गुण दोषमया कुर्वत साधू साधूनाम वर्जित समदृघ दृष्टी. या 11व्या स्कंधाच्याच 11व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण वर्णन करतायत की जो साक्षात्कारी व्यक्ती आहे त्याचं लक्षण काय बरं,
साक्षात्कारी व्यक्तीचं लक्षण हेच आहे, न स्तुवित न निंदेत, तो कोणाचीही निंदा करत नाही, कोणाची स्तुती करत नाही, समभावनेमध्ये राहत असतो नेहमी. आणि पुढे म्हणतायत वदंती गुणदोषाभ्या, तो कोणाचेही दोष बघत नाही, जरी दोष असतील तरी दोष बघत नाही तो. आणि मग याच श्लोकाला अनुसरून भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो की जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या एका प्रश्नाचं उत्तर देतात, अर्जुनाने प्रश्न केलेला असतो की असं कसं ओळखणार की एखादा व्यक्ती दिव्यत्वामध्ये स्थिर झालेला आहे. आणि दिव्यत्वामध्ये स्थिर झालेल्या व्यक्तीचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकामध्ये म्हणतायत, न प्रहेषत्य प्रियम प्राप्य नो द्विजे प्राप्त चापिकम, स्थिर बुद्धिर समूढो ब्रह्मविद ब्रह्मणो स्थितः. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत न प्रहेषत्य प्रियम, बाबा एखाद्या व्यक्ती दिव्यत्वामध्ये स्थित झालेलं आहे कसं ओळखायचं, ते सांगतायत प्रिय वस्तू पाहून तो कधी आनंदी होत नाही. न प्रयशत्य प्रियम प्राप्य नो द्विजे प्राप्य चापियम. आणि पुढे म्हणतायत की अप्रिय वस्तू पाहून तो शोक करत नाही. आता भौतिकातला एक गुणधर्म आहे, एखादी आवडती वस्तू मिळाली की आपण लगेच खुश होऊन जातो, आणि नावडती वस्तू मिळाली की नाराज होतो. मग तसे या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतायत एखादा व्यक्ती दिव्यत्वामध्ये स्थित झालेला आहे कसं ओळखणार, त्याचं पहिलं लक्षण आहे प्रिय वस्तू पाहून तो खुश होत नाही, आनंद असं जास्ती फक्त आनंद प्रकट करत नाही, किंवा एखादी अप्रिय वस्तू मिळाली म्हणून शोक करत बसत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते आणि मोहरहित होऊन तो कार्य करतो. आणि अशा व्यक्तीला म्हटलेलं आहे स्थिर बुद्धीचा किंवा दिव्यत्वामध्ये स्थित झालेला व्यक्ती. म्हणजे जीवनामध्ये दुःख आलं तरी रडत बसत नाही, सुख आलं म्हणून जास्ती हरकून जात नाही, कारण त्याला माहिती आहे भौतिक जगाचा गुणधर्म काय आहे. आणि मग या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आणखीन अर्जुनाला दिव्यत्वामध्ये स्थित झालेल्या व्यक्तीचं लक्षण करताना वर्णन करताना भगवद्गीतेमध्ये म्हणतायत 6व्या अध्यायामध्ये, यो मा पश्यती सर्वत्र सर्वत्र मयी पश्यती. काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण, जो दिव्यत्वामध्ये स्थित झालेला आहे तो मला सर्वत्र पाहतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला पाहतो. म्हणजे जो दिव्यत्वामध्ये स्थित झालेला व्यक्ती आहे तो प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहतो आणि भगवंताच्या ठिकाणी सर्व गोष्टी पाहतो. आणि अशा रीतीने अर्जुनाला उद्धवाना भगवान श्रीकृष्ण बद्धजीव आणि मुक्तजीवांचं वर्णन करून सांगतात. आणि आपण पाहतो की जे मुक्त जीव आहेत त्यांच्या हृदयामध्ये किंवा त्यांचं हृदय हे बद्धतेने बांधलं गेलेलं नाहीये, आणि म्हणून मुक्त जीव सदैव हृदयामध्ये भगवंतांना पाहत असतात. असं कधीही होत नाही की जे मुक्त जीव आहेत ते महान साधू संत आहेत ते हृदयामध्ये त्यांच्या हृदयामध्ये भगवंतांना ते नेहमी पाहत असतात. आज आपल्याला हे कठीण का होतं, कारण आपल्या हृदय अजूनही ते प्रकाशित झालेलं नाहीये. आणि म्हणून हृदयाला प्रकाशित करण्याची पद्धती काय आहे ती भागवतामध्ये स्वतः ब्रह्मदेव नारद मुनींना वर्णन करून सांगतात की बाबा हृदयाला प्रकाशित करणं म्हणजे काय, की हृदयामध्ये जर भगवंताला पाहायचं असेल, हृदयामध्ये भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर त्या हृदयाला प्रकाशित करणं गरजेचं आहे. तर हृदयाला प्रकाशित करणं म्हणजे काय, भागवताच्या 2व्या स्कंधामध्ये ब्रह्मदेव स्वतः नारद मुनीने ह्या श्लोकाचं वर्णन करून सांगतात. हा श्लोक आहे 2व्या स्कंधातला 6व्या अध्यायातला 34वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये ब्रह्मदेव म्हणतायत न भारती मे नृग मृषपो लक्षते नवै क्वचिंते मनसो मृषा गती नमे ऋषिकानी पत्यंत सपत्ने यन्मे रुध उत्कंठा धृतो हरी. नारद मुनींना स्वतः ब्रह्मदेव म्हणतायत की माझ्या हृदयामध्ये भगवंतांना प्राप्त करण्यासाठी, पहा काय शब्द प्रयोग केला या ठिकाणी, हृदय उत्कंठता, हृदयामध्ये ती उत्कंठता होती भगवंतांना प्राप्त करायची, आणि म्हणून मी काय केलेलं होतं धृतो हरी, हृदयामध्ये उत्कंठता होती आणि म्हणून मी भगवंतांचे चरण घट्ट धरलेले होते. आणि जेव्हा आपण भगवंतांचे चरण घट्ट धरतो तेव्हा त्याचा परिणाम जीवनामध्ये काय होतो ते ब्रह्मदेव वर्णन करून सांगतात. ब्रह्मदेव म्हणाले की मी माझ्या भगवंतांचे चरण घट्ट हृदयाशी धारण केलेले होते आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये काय झालं, न भारती मे नृग मृषलोक क्षते. ब्रह्मदेव म्हणाले माझं वचन कधीही खोटं ठरलेलं नाही. पहा काय सांगितलेलं आहे की ज्याने भगवंतांचे चरण हृदयामध्ये धारण केलेले आहेत, हृदयाशी घट्ट धरलेले आहेत, न भारती मे नृग मृषपो लक्षते, की ब्रह्मदेव म्हणतात माझे वचन खोटं ठरलेलं नाही. नवई क्वचिंते मनसो मृषा गती, मनसो मृषा आणि गती. ब्रह्मदेव म्हणतायत की मी भगवंतांचे चरण घट्ट धरलेले असल्यामुळे मनाची गती असत्याकडे गेलेली नाही. हे दुसरं लक्षण सांगतायत ते. आणि तिसरं म्हणतायत नमे ऋषिकाणी पत्यंत सपत्ने, आणि मी भगवंतांचे चरण दृढ धरलेले असल्यामुळे नमे ऋषिकाणी, ऋषिकाणी म्हणजे इंद्रिये, आणि ते म्हणतात की माझी जी इंद्रिये आहेत भौतिक आसक्तीकडे वळालेली नाहीत. पहा काय सुंदर वर्णन केलेलं या ठिकाणी की जेव्हा खरोखर व्यक्ती हृदयामध्ये भगवंतांचं चरण धारण करतो तर निश्चित आहे अशा भक्ताला सर्व काही कळत असतं आणि म्हणून त्याचे वचन कधीही खोटे ठरत नाहीत. श्रील प्रभुपादांचे एक शिष्य होते, त्यांची इच्छा होती की प्रभुपादांनी मला दीक्षेच्या वेळी हे अमुक अमुक नाव द्यावं. अनेक वेळा इच्छा असते दीक्षा होण्याच्या आधी असं सगळ्यांना वाटतं ना की बाबा माझं नाव हे असलं तर फार बरं होईल, फार गोड नाव आहे आणि लोक पण चांगल्या भावनेने बोलवतील. पण असा एक शिष्टाचार आहे की व गुरुला आपण स्वतःहून हे सांगू नये मी मला हे नाव द्या, कारण गुरु ठरवतात शिष्याला कोणतं नाव द्यायचं आहे. आणि गुरुना माहिती असतं, जसं आज आपण चर्चा करतोय की हृदय प्रकाशित, गुरूंचं हृदय प्रकाशित झालेलं असतं त्यांना सगळं काही माहिती असतं, शिष्याचं हृदय त्यांना माहिती असतं आणि म्हणून ते स्वतःच्या इच्छेने शिष्याला योग्य ते नाव देत असतात. जसं आपण दररोज गुरुपूजा गातो आणि ह्या गुरुपूजा गात असताना आपण दररोज प्रभुपाद प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो, गुरुमुख पद्मवाक्य चिते ते करिया ऐक्य आर ना करी हो मने आशा, की बाबा माझ्या मनाने दुसरी कोणतीही आशा करू नये. कोणती आशा करावी, गुरुमुख पद्मवाक्य चिते ते करिया ऐक्य, गुरूंच्या मुखातून जे शब्द आलेले आहेत तेच माझ्यासाठी सर्वस्व आहेत. आणि पुढे काय म्हणतो, श्री गुरु चरणे रती येईसे उत्तम गती. जर गुरूंच्या चरणांचा आश्रय असेल तर निश्चितपणे जीवनामध्ये उत्तम गती अशी येणार आहे. आणि ए प्रसादे पुरे सर्व आशा, की केवळ गुरूंच्या चरणांचा आश्रय असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये भगवंतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतोच, इच्छा सगळ्या पूर्ण होतात. आणि त्याच्या पुढे काय म्हणतो आपण, चक्षुदान दिलो जयी जन्मे जन्मे प्रभू सेई दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित. गुरु काय करतायत, चक्षुदान दिलो जयी, त्या शिष्याला काय करतायत, दिव्य ज्ञान देतायत. दिव्य ज्ञान देऊन त्याचं हृदय काय करतायत, प्रकाशित करायचा ते प्रयत्न करतात. शिष्याचं हृदय देखील प्रकाशित करतात गुरु. आणि म्हणून आपण पाहतो चक्षुदान दिलो जयी जन्मे जन्मे प्रभू सेई दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो. एक तर गुरु त्या शिष्याला दिव्य चक्षु देतात, दिव्य ज्ञान हृदयामध्ये देतात आणि त्याचं हृदय जे अंधकाराने भरलेलं आहे भौतिक अंधकाराने ते काढून टाकतात आणि त्या ठिकाणी दिव्य प्रकाश सोडत असतात. तसं ही कथा जेव्हा श्रील प्रभुपादांचे एक शिष्य होते त्यांनी ठरवलं की मला प्रभुपादांच्याकडून दीक्षा घ्यायची आहे, आणि त्यांच्या मनामध्ये एक इच्छा होती की मला अमुक अमुक नाव मिळावं. काय मनामध्ये इच्छा केली, मला नाव मिळावं मदन गोपाल. आणि ते चिंतन करत होते आता दीक्षेचा प्रसंग येतोय आणि मला मदन गोपाल नाव मिळावं मदन गोपाल, पण सांगायची हिंमत झाली नाही प्रभुपादांना त्यांना. मग झाला दीक्षेचा प्रसंग, दीक्षेचा दिवस उजाडला, समारोह मंदिरामध्ये सुरू झालेला होता आणि मग सगळे भक्त एक एक प्रभुपादांच्याकडे यायचे, प्रभुपाद त्यांना नाव सांगायचे, माळ द्यायचे. आणि त्या भक्ताची आता वेळ आली की तो प्रभुपादांच्या समोर येणार आहे आणि प्रभुपादांच्या समोर बसून प्रतिज्ञा घेणार आहे. आणि प्रतिज्ञा घेतली, सांगितलं की मी चार नियमांचं पालन करीन, 16 माळांचा जप करीन आणि आपल्या आंदोलनामध्ये नेहमी दासानुदास भावनेमध्ये राहीन. आणि मग प्रभुपाद त्याच्याकडे बघितले, हातामध्ये त्यांनी माळ घेतली, त्या माळेवर स्वतः प्रभुपादांनी जप केलेला होता आणि प्रभुपादांचे सेक्रेटरी बाजूला बसलेले होते जे संपूर्ण दीक्षेची तयारी करत होते. त्याकडे बघून प्रभुपाद म्हणाले, आपण मदन गोपाल नाव कोणाला दिलेलं आहे का? आणि मग त्या लगेच प्रभुपादांच्या सेक्रेटरीने लिस्ट मध्ये बघितलं आणि ते म्हणाले की हो प्रभुपाद, याच्या आधी आपण एक मदन गोपाल एका शिष्याला नाव दिलेलं आहे. मग प्रभुपाद त्या समोरच्या शिष्याकडे बघून म्हणतात, तुझं नाव वरदराज दास असेल. तर नंतर मग त्या भक्ताला आश्चर्य वाटलं की मी माझ्या मनातली जी काही इच्छा आहे ती गुरुनं सांगितलेली नाहीये, पण गुरुनं कसं कळालं? आणि आपण म्हणून पाहतो की जे महान आचार्य असतात, प्रभुपादांसारखे महान संत आहेत, जे गुरु आहेत, की यांचं हृदय आधीच प्रकाशित झालेलं असतं. कारण त्यांनी भगवंतांच्या चरणांना घट्ट धरलेलं, जसं ब्रह्मदेव या ठिकाणी म्हणतायत, कारण मी भगवंतांचे चरण घट्ट धरलेले असल्यामुळे त्याचा परिणाम काय झालेला आहे, माझं वचन कधीही खोटं ठरलेलं नाही. जसं आपण पाहतो की प्रभुपादांची जी वचनं आहेत ती कधी खोटी ठरलेली नाही आहेत. आज भागवतामध्ये प्रभुपादांनी तात्पर्यात अनेक गोष्टींचं वर्णन केलेलं आहे आणि हा सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय की कशा आधीच वर्णित केलेले आहेत. आणि म्हणजे महान भक्त असतो, हा महान भक्त भगवंतांच्या चरणांना आश्रित झालेला असतो आणि म्हणून त्यांच्या हृदयामध्ये तो दिव्य प्रकाश आलेला असतो. श्रील प्रभुपाद 11व्या स्कंधाच्या या दुसऱ्या स्कंधाच्या तात्पर्यामध्ये फार सुंदर वर्णन करतायत. हा जो ब्रह्मदेवांचा श्लोक आहे, या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतायत की जसं या ठिकाणी ब्रह्मदेवांनी वर्णन केलेलं आहे की एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय बरं. ब्रह्मदेव म्हणाले की मी माझ्या हृदयामध्ये भगवंतांचे चरण असे दृढतेने स्थापन केलेले होते, माझ्या हृदयामध्ये उत्कंठता होती. आता उत्कंठता म्हणजे काय, तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये भगवद्गीतेतला एक श्लोक सांगतात की भक्ती ही कशी असावी. हा श्लोक आपल्या सर्वांना माहिती आहे, 14व्या अध्यायातला 26वा श्लोक, मामच व्यो अभिचारेन भक्ती योगेन सेवते सगुणान समतीतैत्यान्य ब्रह्मभुवाय कल्पते. तो भगवान श्री कृष्ण या ठिकाणी वर्णन करतायत मामच व्यो अभिचारेन. आता व्योभिचारेन ह्या शब्दाचा अर्थ फार सुंदररित्या प्रभुपाद देत आहेत, इतर आचार्यही देत आहेत की व्योभिचारेन म्हणजे काय बरं, एकनिष्ठ होऊन न चुकता भगवंताच्या भक्तीमध्ये अखंडितपणे राहणं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो विदाउट डेव्हिएशन, की डेव्हिएशन न होता एकनिष्ठ अखंडितपणे भगवंताच्या सेवेमध्ये राहणं, त्याला म्हटलेलं आहे व्योभिचारेन, की बाबा आपलं मन केवळ त्या भगवंताच्या भक्तीमध्येच संलग्न आहे. सर्व परिस्थितीमध्ये भक्त हा भगवंताशी एकनिष्ठ असतो, तो कधी विचलित होत नाही. जीवनामध्ये दुःखद प्रसंग जरी आला तरी तो विचलित होत नाही. आणि भगवान श्री कृष्ण या ठिकाणी म्हणतायत अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा भक्त हा एकनिष्ठ राहतो तेव्हा तो मग ब्रह्मपदाची प्राप्ती करतो, म्हणजे तो दिव्यत्वाच्या स्तरावरती येतो. आता या ठिकाणी भागवतामध्ये श्रील प्रभुपाद वेगवेगळे सुंदर उदाहरणं देखील देत आहेत. आता हे जर दिव्यत्व प्राप्त करायचं असेल, जर आपलं हृदय प्रकाशित जर करायचं असेल, तर भगवान श्रीकृष्ण आणखीन एक भागवतामध्ये सुंदर वर्णन करतायत की शुद्ध भक्ती मार्ग हा एकमेव असा आहे की जो आपल्या हृदयाला प्रकाशित करू शकेल, बाकी कोणताही मार्ग नाहीये. आणि जेव्हा शुद्ध भक्ती मार्गाच्या सहाय्याने आपण भक्तीमध्ये रममाण झालेलो असतो तेव्हा हे निश्चित आहे की आपल्या हृदयामध्ये देखील शुद्ध भक्तीचा तो मार्ग दृढपणे प्रस्थापित होतो, अन्यथा ते फार कठीण आहे. एकदा हे एक फार सुंदर उदाहरण याच्या आधी आपण ऐकलेलं आहे पण ह्या संदर्भात आहे म्हणून मी सांगतो की जेव्हा आपण ज्यांची हृदये प्रकाशित झालेली आहेत त्यांच्या संपर्कात राहतो तेव्हा आपली देखील हृदय हळूहळू प्रकाशित होतात. एकदा प्रभुपाद अमेरिकेमध्ये होते आणि त्यांना भेटण्यासाठी, तिथे भेटण्यासाठी त्यांना काही असे भारतातील साधू त्यांना तिथे भेटायसाठी गेलेले होते. आणि जेव्हा त्यांना भेटण्यासाठी भारतीय साधू गेले आणि ते संस्कृतमध्ये एकदम स्कॉलर होते आणि मग प्रभुपादांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं, त्यांना चांगला प्रसाद बसण्यासाठी चांगली जागा दिली, पाणी दिलं पिण्यासाठी, प्रसाद दिला चांगला. आणि प्रभुपाद देखील आपल्या शिष्यांची ओळख करून देत होते की हे माझे शिष्य आहेत, हे शिष्य संस्कृतमध्ये यांनी एवढी पदवी प्राप्त केलेली आहे, यांनी एवढ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, यांना हा ग्रंथ माहिती आहे, तो सगळं प्रभुपाद सांगत होते. आणि अचानक आपल्या एका शिष्याला म्हणाले, हा माझा भक्त ईशोपनिषद ग्रंथामध्ये फार त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे. आणि त्या भक्ताला माहिती होतं की मला ईशोपनिषदचे सगळे श्लोक येत नाहीत, बरोबर 6 येत आहेत. आणि मग प्रभुपाद त्या भक्ताला त्या सगळ्यांच्या समोर, जे भारतातले त्यांना सगळे साधू भेटायला गेले ते त्यांच्या समोर म्हणतात, हा म्हण ईशोपनिषदचे सगळे श्लोक तुला माहिती आहेत. आणि तो भक्त बिचारा म्हणजे पहिला श्लोक म्हणतो, दुसरा म्हणतो, तिसरा म्हणतो, चौथा म्हणतो, पाचवा देखील म्हणतो, आणि मनामध्ये भीती होते, 6व्यानंतर मला 7वा येत नाहीये, काय करायचं आता. म्हणजे चुकून प्रभुपाद म्हणाले 7वा देखील म्हण तर काय करणार. आणि मग बरोबर त्या भक्तांनी 6वा श्लोक म्हटल्यानंतर प्रभुपाद म्हणाले, बस. आणि म्हणाले, पहा माझे भक्त किती संस्कृतमध्ये हुशार आहेत. आणि मग त्या भक्तांनी मनोमनी विचार केला, बाप रे काय प्रभुपाद हृदय ओळखतायत आपलं. म्हणजे अशा रीतीने म्हणजे ज्या भक्तांनी म्हणजे ज्या आचार्यांनी किंवा ज्या साधू संतांनी भगवंतांच्या चरणांना हृदयामध्ये स्थापन केलेलं आहे, ज्यांचे हृदये प्रकाशित झालेली आहेत, अशांच्या संपर्कात आपण जर राहू तर आपल्याला देखील तो एक हृदय कसं प्रकाशित करायचं हा मार्ग आपल्याला मिळतो. आणि तो आहे शुद्ध भक्तीचा. आणि त्या शुद्ध भक्तीचं वर्णन करताना इथे भागवतात वर्णन केलेलं आहे की भगवद्गीतेमध्ये देखील यो अभिचारेनं अखंडितपणे ती भक्ती करणं गरजेचं आहे. कितीही जरी समस्या आल्या त्या समस्याला न डगमगता हृदयामध्ये प्रेम भक्ती स्थापन करायचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या श्लोकामध्ये या ठिकाणी श्रील प्रभुपाद देखील वर्णन करतायत की शुद्ध भक्ती मार्ग म्हणजे काय बरं. शुद्ध भक्ती मार्ग म्हणजे ज्ञान, कर्म, योग ह्या सगळ्यापासून दूर आहे. आज अनेकांना वाटतं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे भक्ती आहे, योग करणं म्हणजे भक्ती आहे. नाही. आणि याचं स्पष्ट उदाहरण श्रील प्रभुपाद देखील भागवतामध्ये देत आहेत आणि भगवद्गीतेच्या काही तात्पर्यामध्ये देत आहेत. आता हाच जर आपण श्लोक बघितला मामच योभिचारेन, की एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय, त्याचं सुंदर वर्णन पुन्हा भगवान श्री कृष्ण उद्धवांना वर्णन करून सांगताना म्हणतायत की शुद्ध भक्ती म्हणजे काय आहे बरं. ते म्हणतायत, यो विद्याश्रुत संपन्न आत्मवान अनुमानिक मया मात्र इदम ज्ञात्वा ज्ञानम च मयी संन्यसेत. या ठिकाणी भगवान श्री कृष्ण वर्णन करतायत, यो विद्याश्रुत संपन्न, आपल्याकडची जी विद्या आहे, जे काही संपन्न प्राप्त केलेलं ज्ञान असेल, भगवान श्री कृष्ण म्हणतायत या सगळ्या गोष्टी जे ज्ञान आहे, विद्या आहे, योगिक शक्ती आहे, वैराग्य आहे, या सगळ्या गोष्टीपासून संन्यास घेणं गरजेचं आहे. आणि तिथे भक्तीची सुरुवात होते. म्हणजे भक्तीमध्ये या गोष्टीला असं फार महत्व नाही आहे की किती विद्या प्राप्त केलेली आहे, किती ज्ञान प्राप्त. आज ज्ञानयोगी भरपूर आहेत, योगी जण फार मोठे मोठे आहेत, त्यानंतर वैरागी भरपूर आहेत, पण ह्या सगळ्यांच्या मध्ये जर त्या व्यक्तीने हृदयस्थ भगवंतांना धारण केलेलं नसेल, जर शुद्ध भक्तीचा आश्रय घेतलेला नसेल, तर त्या गोष्टी काहीही उपयोगाच्या नाहीत. आणि जसं जीव गोस्वामी एक फार सुंदर उदाहरण देत आहेत, याच तात्पर्यामध्ये ते उदाहरण आहे. जीव गोस्वामी म्हणतायत की जसं सरकार सैनिकांना जेव्हा शत्रूशी युद्ध करायचं असतं तेव्हा हातामध्ये शस्त्रास्त्र देतात, आणि युद्ध झालं की शस्त्रास्त्र काढून घेतात. त्यांनी फार सुंदर दृष्टांत दिलेला इथे. म्हणे तसंच एखाद्या व्यक्तीला जर ज्ञान पाहिजे असेल, वैराग्य पाहिजे असेल, यांसाठी वेगवेगळ्या विधी दिलेल्या आहेत. ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, अष्टांगयोग आहे, पण ते प्राप्त केल्यानंतर ते सोडणं गरजेचं आहे आणि मग भगवंतांच्या चरणांचा आश्रय घ्यायला पाहिजे. मग ते जर सोडलो नाही आपण तर मग तिथेच समजा सैनिक म्हटला की मी शस्त्रास्त्र देणार नाही, ती माझी आहेत, म्हणजे याचा अर्थ काय झाला की तो सरकारच्या नियमांचं पालन करत नाही. हे जीव गोस्वामींनी दिलेलं उदाहरण आहे. विश्वनाथ ठाकूर एक फार सुंदर उदाहरण देतात. समजा एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झालेली आहे, आणि भूतबाधा कोणत्या झालेली आहे, एका सापाच्या आत्म्यानी किंवा एखाद्या वाघाच्या आत्म्यानी जर एखाद्या माणसाला झपाटलं आणि तो काय म्हणतो, मी साप आहे, मी साप आहे, मी साप आहे, किंवा तो म्हणतो मी वाघ आहे, मी वाघ आहे, भूत झपाटलेलं असतं, तेव्हा विष्णूचक्रवर्ती ठाकूर म्हणतात या झपाटलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याला मंत्राच्या माध्यमातून किंवा मणीच्या माध्यमातून एक प्रक्रिया करून त्याला झपाटलेल्या अवस्थेतून बाहेर काढणं गरजेचं असतं. आता एकदा का जर तो झपाटलेल्या अवस्थेतून बाहेर आला आणि स्वतःला काय समजतो, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी भगवंताचा सेवक आहे, असं समजल्यानंतर त्या मंत्राचा त्या मणीचा काहीही उपयोग नाही। कोणता मंत्र? की जो त्या झपाटलेल्या अवस्थेतून बाहेर काढायसाठी प्रयत्न केलेला होता। तसं आज शारीरिक स्तरावरून आत्मिक स्तरावर जाण्यासाठी वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये काही ब्रह्मवादी असतील, निराकारवादी असतील, योगिक लोक असतील वगैरे, पण ठीक आहे, एकदा का जर तुम्ही शरीर स्तरावरून आत्मिक स्तरावरती आला तर त्या प्रोसेस सोडून द्या, त्या उपयोगाच्या नाही आहेत। आणि कोणती पद्धती स्वीकार करायची? आता शुद्ध भक्ती मार्गाची। जर भगवंतांच्या चरणांना आपण स्वीकार नाही केलो तर आपली हृदय प्रकाशित होणार नाहीत। आणि म्हणून जीवगोस्वामी यांनी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्पष्टपणे इथे वर्णन करतायत की जोपर्यंत शुद्ध भक्तीचा मार्ग हृदयामध्ये आपण धारण करत नाही तोपर्यंत हृदयही प्रकाशित होणार नाहीये। आणि म्हणून आपण पाहतो की जे ब्रह्मवादी असतील, जे मायावादी असतील, जे ज्ञान मिळवणारे योगी असतील, कधी कधी अनंत काळ भरपूर तपस्या करतील पण पुन्हा भौतिक जगामध्येच परत येतील। का? कारण त्यांनी भगवंतांच्या शुद्ध भक्तीची अवहेलना केलेली असते म्हणून। आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो जर शुद्ध भक्ती हृदयामध्ये असेल तर हृदय आपोआप प्रकाशित होतं, भगवंत हृदयामध्ये दिसतात, काहीही करायची आपल्याला गरज नाही, फक्त प्रेममयी भक्ती हृदयामध्ये आणि पाहिजे। आणि याचं सुंदर उदाहरण आपण वृंदावनामध्ये पाहतो। आपण सगळे वृंदावनाला गेलेले आहोत आणि वृंदावनामध्ये बरसाना हे एक ठिकाण आहे, अर्थात राधारणीचं ते ठिकाण आहे। आणि या आपण सगळे आता बरसानाला जाऊ थोडे मानसिकरित्या, आणि बरसानावरती ज्या चार डोंगरांच्यावरती आपण फिरत असतो, मग राधारणीच्या मंदिराकडून आपण मान मंदिरला येत असताना मध्ये काय लागतं आपल्याला? मोरकुटी लागते। आणि मोरकुटीची कथा म्हणजे काय बरं? मोरकुटीची कथा हेच आपल्याला सांगते, हृदयामध्ये जर शुद्ध भक्ती असेल तर हृदय आपोआप प्रकाशित होतं। असं वर्णन केलेलं आहे, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी राधारणी होते तेव्हा एकदा त्यांनी वनामध्ये मोरांना असं पाहिलं, मोर मोरणी नाचतायत, आणि भगवान श्रीकृष्णांची पण इच्छा झाली मोर होऊन नृत्य करावं। भगवान श्रीकृष्ण मोर होऊन नृत्य करू लागले, राधारणी देखील मोरणी होऊन नृत्य करू लागली, दोघांनी खूप आनंद घेतला आणि ती लीला पूर्ण झाली। आणि ती लीला झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की राधाराणी अतिशय सुंदर गाणं करते, गायला खूप सुंदर येतं। आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण राधाराणीला म्हणतात की तू मला गाणं शिकवशील का? राधाराणी म्हणते ठीक आहे। आणि मग राधाराणी फार सुंदर गाणं काही गीत असं भगवान श्रीकृष्णांना शिकवू लागते। मग भगवान श्रीकृष्ण मुद्दामून काय करतात की चुकीची कडवं, म्हणजे समजा एखाद्या राधाराणीने शिकवलं की हे बाबा द्रुपद आहे, हे कडवं आहे, अशा रीतीने म्हणायचं, आणि मग मुद्दामून श्रीकृष्ण चुकीनेच म्हणायचे, चुकीचं गायचे। मग राधाराणीने एकदा शिकवलं, दुसऱ्यांदा शिकवलं, तिसऱ्यांदा शिकवलं, पण भगवान श्रीकृष्ण मुद्दामून ते काय करायचे? चुकीच्या पद्धतीने गाण करायचे। मग आपले आचार्य वर्णन करत आहेत की जे सगळ्या विद्येंचे राजा आहेत अशा भगवान श्रीकृष्णांना गाणं येत नसेल का? ते चुकत असतील का शिकताना? आपले आचार्य म्हणतात ते चुकत नव्हते, त्यांना राधाराणीचा सहवास आणखीन घ्यायचा होता म्हणून भगवान ती लीला करत होते। आणि मग जसं राधाराणी शिकवायचा प्रयत्न करायची, भगवान श्रीकृष्ण मुद्दामून काहीतरी चुकीचंच गाणं गायचे, तेव्हा राधाराणी खूप चिडली आणि मग थोडीशी मान लीला करण्यासाठी की मी रुसलेली आहे हे दाखवण्यासाठी राधाराणी जाऊन मग एका ठिकाणी मान मंदिरामध्ये बसते, मग त्याला म्हटलेलं आहे मान लीला। आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात की राधाराणी रुसलेली आहे, आणि राधाराणी रुसलेली असल्यामुळे तिला आता मनवलं पाहिजे, त्या रुसवेतून बाहेर काढणं गरजेचं आहे। आणि मग भगवान श्रीकृष्ण राधाराणीचा रुसवा बाहेर काढण्यासाठी स्वतः पुन्हा मोर होऊन नृत्य करू लागतात राधाराणीला आनंद देण्यासाठी। आणि जेव्हा राधाराणी पाहते की कृष्ण मोर होऊन नृत्य करतायत, तर राधाराणी देखील आपला रुसवा सोडते आणि स्वतः येऊन मोर रूपामध्ये तिथे नृत्य करू लागते, ती देखील मोरणीच्या रूपामध्ये नृत्य करू लागते। तर ही सुंदर लीला या वृंदावनामध्ये घडलेली आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते तेव्हा। अनेक वर्ष गेल्यानंतर त्या ठिकाणी एक साधू राहत होते, त्या साधूंना भौतिक दृष्टी नव्हती, त्यांचे डोळे नव्हते, आंधळे होते ते, पण त्यांना ही लीला फार आवडायची। ते नेहमी या ही लीला त्यांनी ऐकलेली होती आपल्या कर्णरंध्रातून, आणि ह्या लीलेवरती नेहमी त्यांचं चिंतन सुरू असायचं की कशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण मोर झालेले आहेत राधाराणी मोरणीच्या रूपामध्ये, दोघेही त्या ठिकाणी सुंदर नृत्य करतायत, हे चिंतन सुरू होतं। आणि ते त्या या रूपावरती इतके आसक्त झालेले होते, भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये मग्न झालेले होते. आणि मग राधाराणी त्यांना येऊन म्हणते, एकदा त्यांनी एकदा ध्यानामध्ये होते, त्या लीलेच्या ध्यानामध्ये असताना स्वतः राधाराणी त्यांच्या ध्यानामध्ये प्रकट होतात आणि सांगतात की या लीलेचं तू एक सुंदर चित्र काढ. पण ते भक्त म्हणाले, मित्र काय म्हणे, मी कसं चित्र काढणार? तर राधाराणी म्हणाली, काही हरकत नाही, मी तुला दिव्य दृष्टी देईन. पण ते म्हणाले, मी इथे वनामध्ये मी मग आता रंग कुठून आणू आणि मग ते चित्र बनवण्यासाठी पानं वगैरे कुठून आणू? राधाराणी म्हणाली, काही काळजी करू नकोस, तुला इथे सगळं मिळेल, तू केवळ जमीन खोद. आणि त्यांनी जमीन खोदली, त्या जमिनीतून सुंदर सुंदर रंग मिळाले आणि त्या रंगाच्या माध्यमातून त्या भक्तांनी, ज्या भक्तांना डोळे नव्हते, त्या भक्तांनी त्या सुंदर लीला जी हृदयामध्ये पाहत होते की भगवान श्रीकृष्ण कसे मोर होऊन नृत्य करतायत, राधाराणी देखील कशी नृत्य करते, हे सुंदर चित्र त्यांनी त्या आपल्या समोर जे काही पानं होती त्या कागदावरती काढलेलं आहे. आणि आजही जेव्हा आपण जातो बरसाण्याला, मोरकुटीला जर गेलो, तर तेच चित्र आहे जे चित्र त्या अंध साधूनी काढलेलं आहे. सांगायचं तात्पर्य हेच आहे की जर हृदय भक्तीने प्रकाशित असेल तर निश्चितपणे आपल्या हृदयामध्ये भगवंत हे प्रकट होतात. आणि म्हणून त्याला काही वेगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. जर आपल्या हृदयामध्ये खरोखर जर शुद्ध भक्तीची जर ओढ असेल तर आपलं हृदय आपोआप प्रकाशित होतं. आणि म्हणून हे कधी शक्य आहे? हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण योग्य परंपरेमध्ये गुरूंचा आश्रय घेतो आणि त्यांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करतो. आणि म्हणून आपण पाहतो की आपल्या या आंदोलनामध्ये चार नियमांचं पालन, सोळा माळांचा जप, वैष्णवांचा संघ या गोष्टी अतिशय दृढतेने सांगितलेल्या आहेत. आणि जेव्हा आपण आपलं स्वतःचं नामस्मरण करतो, जेव्हा आपण वैष्णवांच्या संघामध्ये राहतो, वैष्णवांची आपण सेवा करतो, अर्चा विग्रहांच्या सेवेमध्ये लागतो, तेव्हा आपलं देखील हृदय आपोआप शुद्ध होतं आणि आपल्या हृदयामध्ये देखील आपल्याला भगवंत आहे त्याची जाणीव होऊ लागते किंवा भगवंत आपल्याला दिसतील. आणि आपण खरोखर खूप सौभाग्यशाली आहोत, कारण प्रभुपाद जे नेहमी प्रत्येक क्षणी भगवंतांना पाहत होते ते आपल्या जीवनामध्ये, त्यांचे ग्रंथ आपल्या जीवनामध्ये, त्यांचे शिष्य आपल्या जीवनामध्ये, त्यांचा भक्त समुदाय आपल्या जीवनामध्ये, म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये. तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की जर हे आपण दृढतेने करत राहिलो, या भक्ती मार्गाचा आपण आस जर धरली तर निश्चित आहे मग जेव्हा हृदयामध्ये भक्ती स्थापन होते त्या भक्ताच्या प्रेमापोटी भगवंत काहीही करतात. अशी अनेक उदाहरणं आपण भागवतामध्ये पाहतो. भागवतामध्ये असेल अनेक वेगवेगळ्या ग्रंथांच्या मध्ये की ज्याच्या हृदयामध्ये भक्ती स्थापन झालेली आहे त्यासाठी भगवंत काहीही करायला तयार असतात. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो, काही जण म्हणतात की बाबा मला दर्शन का मिळत नाही, देव आम्हाला का दिसत नाहीये. आज भौतिकवादी जगामध्ये आपण पाहतो विज्ञानाने जनतेची बुद्धी भ्रष्ट केलेली आहे, अशी सगळी लोक म्हणतात की जगामध्ये देवच नाहीये. हो, त्यांना दिसणार कसा देव? जर हृदयामध्ये भौतिक आसक्ती आहे तर त्यांना भगवंत दिसणारे नाही आहेत. आणि म्हणून हृदय जोपर्यंत प्रेम भक्तीने भरून जात नाहीये, जेव्हा प्रेम भक्तीने हृदय भरतं तेव्हा भगवंत त्या भक्तासाठी काहीही करतात. मग त्या भक्ताला स्वतःहून दर्शन देतात. जसं सुदर्शन आपण चर्चा करत आहोत, सुदर्शन म्हणजे शुभ दर्शन, अशा भक्ताला भगवंत स्वतःहून दर्शन देत आहेत. याचं सुंदर उदाहरण दक्षिण भारतामध्ये कृष्णदेवरायांच्या कालकिर्दीमध्ये, जेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते दक्षिण भारतामध्ये, तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या राज्यामध्ये एक सैनिक होते ज्यांचं नाव होतं बिराप्पा, आणि त्यांची पत्नी होती, त्या पत्नीचं नाव होतं बुछम्मा. आणि हे दोघेही भगवान व्यंकटेश्वरांचे अतिशय निसीम भक्त होते, पण व्यथा एकच होती की त्यांच्या जीवनामध्ये पुत्र नव्हता. आणि म्हणून त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली, व्यंकटेश्वरांना, की बाबा आमच्या जीवनामध्ये एक पुत्र उत्पत्ती होऊ दे. आणि भगवान व्यंकटेश्वराच्या कृपेनी त्यांच्या जीवनामध्ये एक पुत्र उत्पन्न झाला आणि त्या पुत्राचं त्यांनी नाव ठेवलं तिमाप्पा. आणि मग तिमाप्पा देखील आपल्या आई वडिलांच्यानुसार किंवा त्यांचे जे काही जसे सैन्यामध्ये होते कृष्णदेवरायांच्या, तसे ते कृष्णदेवरायांच्या सैन्यामध्ये सेवा करू लागले. पण झालं असं होतं, कृष्णदेवराय तिमाप्पांच्या हृदयामध्ये मात्र अजून ती भावना जागृत झालेली नव्हती भगवंतांच्या भक्तीची. आणि मग एकदा आदिकेश्वर भगवंत त्या तिमाप्पांच्या स्वप्नामध्ये येऊन म्हणाले की अरे तू भगवत भक्तीला सुरुवात कर, म्हणजे मनुष्य जीवन इतकं महत्वाचं आहे, भगवत भक्ती तू का करत नाहीयेस? तर ते म्हणाले मला भगवत भक्तीशी काही देणं घेणं नाहीये, मला राज्यामध्ये चांगलं कार्य करायचं आहे आणि मला एक चांगलं माझी जी जबाबदारी ती पूर्ण करायची आहे, मला सध्या तरी ह्या भगवत भक्ती मोक्षामागे काही लागायचं नाहीये. पण तरी आदिकेश्व भगवंत त्यांना सांगत राहिले करत राहा सगळं काही हे. पण हा तिमाप्पा एकदा काय झालं की राज्यकारभारामध्ये राज्य करत असताना काही शत्रूंनी आक्रमण केल्यानंतर यांनी देखील शत्रूंच्यावर आक्रमण केलं आपल्या हातातल्या शस्त्रांनी. आणि चुकून काय झालं की जो शत्रू होता त्या शत्रूंनी मात्र मागून या तिमाप्पाच्यावरती वार केला आणि तो तळमळत जमिनीवरती पडला. आणि ही गोष्ट भगवान आदिकेशवांना समजली, हृदयस्थ परमात्मा रूपाने प्रत्येकांच्या, मग त्यांनी विचारलं की ही चांगली योग्य वेळ आहे की ह्या तिमाप्पाला पुन्हा भगवत भक्तीमध्ये लावण्याची. आणि मग ते आले पुन्हा प्रकट झाले, अरे म्हणे आता तरी बघ भगवत भक्तीच्या सेवेमध्ये लाग. मग तरी तो म्हणतो की तुम्ही माझ्या मागे एवढे का लागलाय भगवत भक्तीमध्ये ये म्हणून. तर आदिकेश्वर भगवान म्हणाले अरे मागच्या जन्मामध्ये तू माझा भक्त होतास आणि खूप चांगला तू विद्वान होतास आणि हा तुझा शेवटचा जन्म आहे आणि म्हणून तुला मी पुन्हा माझ्या भक्तीमध्ये घेण्याचा प्रयत्न करते. मग ते तिमाप्पा म्हणाले की मला एवढ्या शारीरिक वेदना होत आहेत की ह्या मी वेदनेतून बाहेर येऊ शकत नाही आहे आणि तुम्ही आता भक्तीचं सांगताय. आदिकेश्वर भगवान म्हणाले काही काळजी करू नकोस, त्या सगळ्या वेदना मी तुझ्या काढून टाकतो. आणि मग त्यांच्या पाठीमध्ये जो काही एक खंजीर खुपसलेली होती ती स्वतः भगवंतांनी हाताने काढली, आपला हस्तस्पर्श त्याच्या शरीराला केला आणि जसा भगवंतांचा हस्तस्पर्श त्या तिमाप्पांच्या शरीराला झाला त्याच्या शरीरातून वेदना सगळ्या निघून गेल्या. जशा वेदना निघून गेल्या त्या तिमाप्पांनी भगवंतांना विचारलं की मी तुम्हाला कुठे पाहू शकतो? ते म्हणाले असं असं माझं मंदिर आहे आदिकेशवांचं, तू त्या ठिकाणी ये. आणि मग तिथून जे तिमाप्पा असे पळत सुटले आदिकेश्वांच्या मंदिरामध्ये गेले, दर्शनाला गेले आणि दर्शन मात्र बंद होतं तेव्हा. आणि दर्शन बंद असताना ते प्रार्थना करू लागले की भगवंत मला खरोखर तुमचं दर्शन घ्यायचं आहे. पहा केवळ हृदयामध्ये तो दिव्य प्रकाश आता झालेला होता आणि भगवंताच्या भक्तीची ओढ लागलेली होती आणि ते सुंदर प्रार्थना करतायत. तेलुगू भाषेमध्ये त्या प्रार्थना आहेत, त्यातली एक प्रार्थना अशी आहे म्हणाले की तुम्ही त्या गजेंद्राचं रक्षण केलेलं आहे, तुम्ही प्रल्हादाचं रक्षण केलेलं आहे, मला का दर्शन देत नाहीये आणि कृपा करून तुम्ही मला दर्शन द्या. आणि थोड्या वेळामध्ये गर्भगृह उघडला, आदिकेशवांचं दर्शन झालं, तिमाप्पांनी खूप सुंदर दर्शन घेतलं आणि तेव्हापासून ते इकडे तिकडे केवळ भ्रमण करू लागले भगवत भक्तीचा प्रचार करत. आणि एक वेळ भगवंत त्यांच्या स्वप्नामध्ये आले, म्हणाले दक्षिण भारतामध्ये असे असे एक साधू आहेत त्यांच्याकडे जाऊन तू दीक्षा ग्रहण कर. आणि म्हणून ते त्या साधूंच्याकडे गेले आणि त्या साधूंना म्हणाले की तुम्ही मला दीक्षा द्या. पण पूर्वी असा एक थोडाफार प्रघात होता की केवळ ब्राह्मणांनाच दीक्षा दिली जायची आणि बाकी शुद्धर परिवारातल्या लोकांना दीक्षा दिली जात नव्हती. आणि त्यामध्ये म्हणाले की अरे तुला मी दीक्षा देऊ शकत नाही. पण त्या तिमाप्पाच्या हृदयामध्ये इतकी भगवत भक्ती स्थापन झालेली होती, त्या गुरुनी देखील बघितलं. एकदा गुरुनी एक सुंदर हार बनवला होता भगवंतांच्या गळ्यामध्ये अर्पण करायला आणि मग ते गुरु तो हार घालायचा प्रयत्न करत होते पण तो हार लांबीला कमी झालेला होता आणि ते डोकीतून घालायचा प्रयत्न केला तर मुकुट होतो भगवंतांच्या मस्तकावरती. आणि तिमाप्पा बाजूनेच पाहत होते की माझे गुरु कशी पूजा करतायत आणि ते बाजूनेच म्हणाले गुरुदेव तो हार लहान झालेला आहे फार लांबीला, तुम्ही काय करा तो भगवंतांच्या चरणावर ठेवा. आणि गुरुनी तात्काळ ओळखलं की ह्या तिमाप्पाच्या हृदयामध्ये शुद्ध भक्ती किती आहे. म्हणजे तिमाप्पाने सांगितलं की तो तुम्ही हार काय करा चरणावरती ठेवा. आणि मग गुरुनी ओळखलं की हा साधारण भक्त नाहीये, हा महान भक्त आहे. आणि या महान भक्ताचं भविष्यात नाव झालेलं आहे कनकदास. आणि मग हे कनकदास सर्वत्र फिरत राहिले, इकडे तिकडे भ्रमण करत राहिले, बालाजीला गेले, बालाजीचं दर्शन घेतलं, तिथून ते आले उडुपीला. उडुपी भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला आलेले आहेत. आणि मग जेव्हा या ठिकाणी दर्शनाला ते आलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की थोडा प्रघात असतो, काही ठिकाणी ब्राह्मणांनाच प्रवेश होता अशा रीतीने वगैरे पूर्वी, मग यांना त्या मंदिरामध्ये दर्शनाला जाता आलं नाही. त्यांना भगवान श्रीकृष्णांचं सुंदर दर्शन घ्यायचं होतं पण त्यांना दर्शन घेता येईना. तेव्हा मात्र ते भगवंताच्या मागे जाऊन, मंदिराच्या मागे जाऊन केवळ डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत, भगवंता मला दर्शन कधी होईल कधी होईल असं विचार करत बसतायत. आणि मुख्य द्वारामध्ये अनेक लोकांची रांग लागलेली होती दर्शन घेण्यासाठी. तेव्हा भगवंत मुख्य द्वाराकडे न पाहता कनकदास ज्या खिडकीमध्ये मागे बसलेले होते स्वतःला तिकडे असे वळवतात आणि खिडकीतून त्या कनकदासाला दर्शन देतात. आणि म्हणून आजही उडपी मंदिरामध्ये आपण जर गेलो भगवंताचं दर्शन ज्या द्वारातून आपण घेतो ते द्वार नाहीये, ती खिडकी आहे. त्या खिडकीला नंतर द्वारामध्ये रूपांतरित केलेलं आहे. तर जेव्हा भक्त हा अशा रीतीने पूर्णपणे शुद्ध भक्तीच्या मागे लागलेला असतो. भगवंत स्वतःहून त्याला दर्शन देतात. म्हणून आपलं हृदय प्रकाशित करणं हे गरजेचं आहे. आणि मग हृदय प्रकाशित करायची प्रक्रिया काय आहे? शुद्ध भक्तीचा तो मार्ग आहे. आणि जेव्हा आपण अशा गुरूंच्या संपर्कात राहतो की जे गुरु ज्यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंतांना सदैव स्मरणामध्ये ठेवलेले आणि आपल्या हृदयामध्ये सदैव भगवंतांना घेऊन ते विहार करतायत. आणि प्रभुपादांचं उदाहरण फार सुंदर आहे. भगवंतांनी प्रभुपादांनी ज्या ज्या ठिकाणी विहार केला भगवंतांना सोबत नेलेलं आहे. ही एक शेवटची कथा सांगून आपण या ठिकाणी थांबूया. श्रील प्रभुपादांच्या एक शिष्या होत्या पौर्णमासी देवी दासी. आणि ह्या माताजी रशियामध्ये जेव्हा केजीबीचं राज्य होतं तेव्हा त्या प्रचार करत होत्या. आणि मग तिथल्या केजीबी सरकारने त्यांना पकडून तुरुंगात टाकलं. आणि तुरुंगात गेल्यानंतर देखील पौर्णमासी माताजी ह्या तुरुंगातल्या बाकीच्या कैद्यांना प्रचार करू लागल्या की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. त्या प्रचाराचा इतका प्रभाव झाला की कैदी देखील जप करू लागले, कीर्तन करू लागले तुरुंगात. आणि हे जेव्हा अधिकाऱ्यांनी बघितलं ते म्हणाले की ही स्त्री साधारण नाही आहे, म्हणजे हिच्या अंगामध्ये काहीतरी शिरलेलं आहे, ते बाहेर काढणं गरजेचं आहे. आणि म्हणून तिथल्या अधिकारी लोकांनी तांत्रिक काही लोकांचा आश्रय घेतला की ह्या पौर्णमासी देवी दासींच्या हृदयामध्ये जे आहे ते बाहेर काढण्यासाठी. आणि म्हणून त्या तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक माणसाला तुरुंगात आणलं. आणि तो तांत्रिक माणूस काही असं क्रियाकर्म करू लागला. त्यांनी एक असा व्यक्ती तयार केला स्वतःच्या शक्तीने काहीतरी की जो भूत पिशाचे वगैरे असा आणि की जो पौर्णमासींच्या हृदयामध्ये जाईल आणि त्यांना पूर्णपणे बदलून टाकेल. आणि तो तांत्रिक माणूस हे सगळं असं करत असताना तो पाहतो की माझी शक्ती या ठिकाणी कुठेतरी कमी पडते. तो सगळं प्रयत्न करतो की बाबा एक अशी तांत्रिक शक्ती निर्माण करतो, ती त्या हृदयामध्ये सोडायचा प्रयत्न करतो त्या पौर्णमासींच्या, पण ती शक्ती तिथेपर्यंत पोहोचत नाही, परत मागे येते. पण थोड्या वेळानंतर हा तांत्रिक व्यक्ती सगळं आपलं गुंडाळतो आणि अधिकारी म्हणतात काय झालं? तर तो म्हणतो व्यक्ती की मी या स्त्रीला माझ्या नियंत्रणामध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय, पण या स्त्रीच्या मागे एक वृद्ध व्यक्ती हातामध्ये जपमाळ घेऊन उभारलेला आणि माझ्याकडे असं बोट करून म्हणतोय काहीही करू नको, असं फक्त बोटाने मला तो इशारा करतोय, त्यामुळे माझी शक्ती इथे काही कार्य करू शकत नाही. आणि पौर्णमासी देवी दासी म्हणतायत माझ्या मागे उभारलेले वृद्ध व्यक्ती म्हणजे कोण होते? इज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की. तर असं आहे एकंदरीत, जेव्हा आपण आपलं हृदयच हे जेव्हा प्रकाशित झालेलं असतं शुद्ध भक्तीने, तेव्हा भगवंत सदैव आपल्या समवेत येत असतात. म्हणून आज आपण ज्या विषयाची चर्चा केली तो विषय असा की हृदय प्रकाशित करणं गरजेचं आहे. का? कारण आपण या बद्ध अवस्थेमध्ये आहोत आणि यातून बाहेर येण्यासाठी शुद्ध भक्तीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा जर आपण आश्रय घेतला तर आपलं हृदय प्रकाशित निश्चित होतं. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की. श्रीमद भागवत महापुराण की.